नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 19 डिसेंबराक गोंय मुक्ती दिसाच्या निमतान गोंय मुक्ती लढ्यातल्या शहीदांच्या कुटुंबियांचो मुखेलमंत्री करतले भोवमान. कला अकादेमीची उच्च माध्यमिक महाविद्यालयीन पावण्यावली एकांकी सर्त फाल्यां सावन. साखळे जातले दुसरे मराठी साहित्य संमेलन 19 जानेवारीक. आता पुराय खबरो. 19 डिसेंबराक जावपी 63व्या गोंय मुक्ती दिसाच्या निमित्तान आदले दिसा म्हळ्यार 18 डिसेंबराक गोंय मुक्ती लढ्यात शहीद जाल्ल्या 14 जाणांपैकी हयात आशिल्ल्यांच्या वारसांचो राज्य सरकारा वतीन भोवमान करतले. 18 तारखेक विधानसभेत हो सुवाळो जातलो अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुखेलमंत्री निवासात घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत तांणी ही माहिती दितना मुखार सांगले की राज्य सरकार मुक्ती दिसा स्वातंत्र्य सैनिकांचो भोवमान करता, पूण जाणी आपले जिवाचे बलिदान दिले तांच्या कुटुंबियांची कठीण परिस्थिती आसा अशें समजले. तांकां मजत म्हणून हे पावल उबारलां. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक नोकरी दिवपाची 40 जणांची वळेरी उरल्या. एकाच कुटुंबातल्या दोगा तिगांक नोकरी दिल्या. सुवाती रिती जाताच त्यो स्वातंत्र्य सैनिकांच्या ह्या उरिल्ल्या नांवा प्रमाण दितले. मुखेलमंत्री जातकच धोरणात बदल करून एकदा स्विकारिल्ली नोकरी सोडून मेळची ना हे धोरण आसा अशी माहिती तांणी मुखार दिली. गोंय मुक्ती चळवळीत हुतात्मे जाल्ले आनी भोवमान जावपी 15 सुटके झुजाऱ्यांची वळख आनी तांचे गोंय मुक्ती चळवळीतले साहस, त्याग आनी योगदानाची थोडी भितर माहिती. बाळाराय मापारी, जल्म 8 जानेवारी 1929, अस्नोडा. अस्नोडा पोर्तुगीज पुलीस आउटपोस्टाचेर हल्लो. फेब्रुवारी 1955 वर्सा पोर्तुगीज पुलिसांनी तांकां अटक केली. पुलीस कादयत आसतना 18 फेब्रुवारी 1955 वर्सा तांकां मरण आयले. ते गोंय मुक्ती चळवळीतले पयले हुतात्मे. कर्नल सिंग बेनीपाल, जल्म 8 जून 1934, अस्तंत पाकिस्तानात. ते विद्यार्थी फुडारी. गोंयात सत्याग्रह करपाक स्वयंसेवकांक एकठांय करपा खातीर ते पुराय पंजाब राज्यांत भोंवले. 15 ऑगस्ट 1955 वर्सा तांणी बांदा हांगा गोंय सिमेचेर पोर्तुगीज सैनिकांनी सत्याग्रहांचेर फारपेट केलो. कॉम्रेड चितले हांकां वाचोवपा खातीर ते मुखार आयले आनी गुळी लागून तांकां मरण आयले. बसवराज हुडगी, जल्म 1918, कर्नाटक. 1955 वर्सा गोंय मुक्ती खातीर सत्याग्रहांत वांटो घेतलो आनी 15 ऑगस्ट 1955 वर्सा दूदसागर बोगद्यांत सत्याग्रहांचेर केल्ल्या फारपेट्यांत ते गंभीर जखमी जाले. तांकां एका म्हयन्या उपरांत मरण आयले. शेषनाथ वाडेकार, जल्म 1915 वर्सा नाशिक, महाराष्ट्र. ऑगस्ट 1955 वर्सा ते सत्याग्रह चळवळीत सामील जाले. शेषनाथ आनी पन्नालाल यादव हांकां तिरंगो सकयल उडोवपाक पोर्तुगीजांनी सांगले, जांकां तांणी न्हयकार दिलो. देखून 3 ऑगस्ट 1955 वर्सा तांकां दोगांकूय गुळी घालून मारले. तुळशीराम बाळकृष्ण हिरवे, जल्म गोरभाट, चिंचोळी, महाराष्ट्र. 15 ऑगस्ट 1955 वर्सा तांणी गोंय मुक्तीच्या सत्याग्रहांत वांटो घेतलो. तांणी तेरेखोल किल्ल्याचेर सत्याग्रह केलो. पोर्तुगीज पुलिसांनी तांच्या हातांतल्यान तिरंगो काडून घेवपाचो यत्न केलो, विरोध करताच तांचेर गुळी घाली. बाबुराव किशोर थोरात, जल्म 1955 ऑगस्ट म्हयनो, चंद्रपूर, महाराष्ट्र. 3 ऑगस्ट 1955 दिसा ते न्हयबाग पेडणे हांगा पावले. देशभक्तीचो घोशणे आड पोर्तुगीज पुलिसांनी तांकां मरसर मारबडी केली. त्याच दिसा तांकां मरण आयले. सखाराम यशवंत शिरोडकार, शिरोडकार हे एकोशी गांवचे. शस्त्र आनी दारुगळो लिपोवन दवरपाक तांच्या घराचो वापर करताले. 13 ऑगस्ट 1955 वर्सा तांकां कृष्णा शांबाशेट हांचे वांगडा अटक केली. 14 ऑगस्ट 1955 वर्सा तांचेर मांडवीचे तटार गुळी घाली. रोहिदास मापारी, जल्म 12 डिसेंबर 1924, अस्नोडा. प्रभाकर सिनारी हांच्या फुडारपणाखाला अस्नोडा हांगा पोर्तुगीज पुलीस आउटपोस्टाचेर हल्लो करपाच्या कारवायेंत तांकां शिवोले हांगा पोर्तुगीज पुलिसांनी अटक केली आनी 18 म्हयने बंदखणी दवरून पुलिसांनी केल्ल्या छळाक लागून 28 सप्टेंबर 1956 वर्सा तांकां आग्वाद बंदखणींत मरण आयले. यशवंत सुखा आगरवाडेकर, जल्म 15 जानेवारी 1918, ओशल, शिवोली. प्रभाकर सिनारी हांच्या फुडारपणाखाला पोर्तुगीजा आडच्या कारवायांनी तांणी वांटो घेतलो. 17 डिसेंबर 1958 दिसा पर्रा हांगा गस्तीर आशिल्ल्या पोर्तुगीज पुलिसां वांगडा जाल्ल्या फारपेटींत तांकां मरण आयले. रामचंद्र नेवगी, जल्म 1910, दिवचल. 20 मे 1956 दिसा तांच्या घराचेर धाड घालून पत्रकार जप्त केली आनी तांकां तांच्या दोग पुतासयत अटक केली. तांकां पुलीस बंदखणींत दवरून 14 सप्टेंबर 1956 दिसा सुटका केली. 10 मार्च 1957 राती कडेन नेवगी प्रवास करताले ती टॅक्सी आडावपाचो यत्न केलो. टॅक्सी थांबली ना तेन्ना पोर्तुगीज पुलिसांनी फारपेट केली, तातूंत तांकां मरण आयले. बापू विष्णू गावस, जल्म 1927, चांदेल पेडणे. तांणी चांदेल पुलीस स्टेशनाचेर जाल्ल्या हल्ल्यांत सुरिंगाचो स्फोट करून पुलिसांची जीप लासली. बाळा देसाय हांच्या सयत हाळी पेडणे हांगाच्या पुलिसाच्या जिपीचेर हल्लो करून पोर्तुगीज एजंट काजमिरो मोंतेरो हांकां गंभीर जखमी केलो. ह्या लटाफटीत तांकां गंभीर दुखापत जाली आनी त्याच दिसा तांकां मरण आयले. बाबलो धंडू परब, जल्म मोपा पेडणे. सिमा वाठारांतल्यान पत्रकार हाडून गोंयांत वाटपाचें आनी संदेश पावपाचें काम ते करताले. एकदां तांकां पत्रकार सयत धरले आनी 3 म्हयने पुलीस बंदखणींत दवरले. 1956 वर्सा गोंयांत प्रवेश करतना तांकां अटक करून पुलीस बंदखणींत मरसर मारपेट केली. लक्ष्मण नारायण वेल्लिंगकार, जल्म 24 डिसेंबर 1922, विरिंग, प्रियोळ. जानेवारी 1955 वर्सा तांकां अटक करून बंदखणींत घाले. भुमिगत राष्ट्रवादी फुडाऱ्यांची म्हायती काडपा खातीर तांकां गंभीर मारपेट केली, तातूंत तांकां मरण आयलें. केशवभाई सदाशिव टेंगसे जल्म 1926 काणकोण. ते पैंगणी देवस्थानाचे पुजारी म्हणून काम करताले आणि भूमिगत कार्यकर्त्यांक निवारो दिताले. तसेच शस्त्र आणि दारुगोळा सुरक्षित साठोवपाक मदत करताले. 17 सप्टेंबर 1956 वर्सा टेंगसे यांच्या सहित राम देवस्थानाचे पुजारी परशुराम आचार्य हांकाय अटक करून बंदखणीत मरसर मारपीट केली. परशुराम श्रीनिवास आचार्य जल्म 1916 पैंगीण काणकोण. पर्तगाळी पैंगिणीच्या गोकर्ण मठाचे मुखेल पुजारी म्हणून काम करताना 18 सप्टेंबर 1956 वर्सा जेरोनिमो बारेटो हांच्या हत्ये प्रकरणात तांकां अटक झाली. मडगांव पोलीस स्टेशनाचेर छळणुकेक लागून 20 सप्टेंबर 1956 वर्सा तांकां मरण आयले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. कला अकादमीची उच्च माध्यमिक महाविद्यालय पावंड्यावेली एकांकी सर्त फाल्यासान सुरू जातली. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात सुरू जावपी या एकांकी सर्तीत 15 महाविद्यालयांनी वांटो घेतला. कोविड महामारी काळा उपरांत बंद पडिल्ली एकांकी सर्त 4 वर्सां उपरांत परत सुरू जाल्या म्हणून रंगकर्मी शिक्षकांनी खोस उक्तायल्या. फाल्यां ह्या सर्तीचे उक्तावण नाट्य शाळेच्या रंग आंधळा ह्या एकांकीन जातले. 17 डिसेंबर ते 20 डिसेंबर अशे 4 दीस चलपी ह्या सर्तीत पयले दिसा 6, दुसऱ्या दिसा 5, जाल्यार तिसऱ्या दिसा 7 आनी 20 डिसेंबराक निमण्या दिसा 5 एकांकी सादर जातल्यो. दर दिसा सकाळी 10 वरांचेर सर्तीक सुरवात जातली. वांटेकार सर्तक महाविद्यालयांनी वेळापत्रका प्रमाण वेळार हजर रावन कला अकादमीक सहकार्य करचे अशें आयोजकांनी मागला. साखळे हांगा 19 जानेवारीक जावपी एका दिसाच्या दुसऱ्या मराठी राज्यभाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फामाद साहित्यीक आनी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकार हांकां विचल्यात. कार्याध्यक्ष म्हणून 70 नागरी बहुउद्देशीय सरकारी संस्थेचे आदले अध्यक्ष एडवोकेट यशवंत गांवस हांची निवड जाल्या. संमेलनाचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत करतले. गोमंतक मराठी अकादमी आनी मराठी असे आमुची मायबोलीच्या जोडपालवान साखळेच्या राधाकृष्ण मंदीर सभागरात हे संमेलन जातले. हातून साहित्य ग्रंथ दिंडी उक्तावण सत्रात मराठी राज्यभाषेची अपहार्यता आणि मराठी राजभाषा व युवक हे दोन परिसंवाद कविसंमेलन समारोप सत्र अशे कार्यावळी आखल्यात. तशेंच काव्य सर्त आनी विद्यार्थ्यां खातीर निबंध सर्तूय दवरल्या. पश्चिम क्षेत्र सांस्कृतीक केंद्र उदयपूरच्या जोडपालवान जावपी लोकोत्सव 17 ते 26 जानेवारी कला अकादमीच्या दर्या संगमाचेर जातलो. गोंयच्या परवानोधारक हस्तकला आनी पारंपारीक गोंयकार आनी खाद्यपदार्थांचे स्टॉल घालपी इत्सुकांक पयली येवपी पयली तत्वाचेर 17 आनी 18 डिसेंबराक सकाळी 10 वरांसावन अर्ज दितले. हे अर्ज भरून कला आनी संस्कृती संचालनालय पाटो पणजी हांगा 20 डिसेंबर मेरेन पावपाक जाय आनी फावो ते शुल्क भरपाक जाय. केपी महाविद्यालयाच्या एमए कोंकणी विभागावरवी कोंकणी भाषा प्रशिक्षण कार्यावळ राबयली. हे वेळार मुखेल वक्ता आनी कोंकणी पत्रलेखन ह्या सत्राची मार्गदर्शक म्हणून राजभाषा संचालनालयाची स्नेहा सबनीस आशिल्ली. लोकांक समजपी अशा भाषेत म्हळ्यार कोंकणीतल्यान तांचे कडेन व्यवहार करप गरजेचे आसा. राजभाषा कायद्याचो आदर आमी करपाक जाय. चडांत चड व्यवहार राजभाषेतल्यान जावपाक जाय. तरच भाषेचो विकास जातलो. देखून कार्यालयीन कामकाजात ह्या भाषेचो वापर करप गरजेचे आसा अशें ह्या वेळार स्नेहा सबनीस हांणी सांगले. ह्या वेळार सहभागी जाल्ल्यांक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ जगदीप भट्टाचार्य आनी स्नेहा सबनीस आनी प्रमाणपत्रां भेटयलीं. 6 दीस चलिल्ल्या ह्या प्रशिक्षण कार्यावळीत महाविद्यालयाचे वट्ट 24 कर्मचारी वांटेकार जाल्ले. पुराय वास्को मतदारसंघात वापरिल्ले उदक जमनी पोंच्यान वचपा खातीर 100% सिवेज पायपलायन घालपाच्या कामाक सुरवात जाल्या अशी माहिती आमदार दाजी साळकार हांणी दिल्या. छोटा बाजार बायणा हांगा 10 लाख रुपया खर्चाच्या पायपलायन घालपाच्या कामाक सुरवात केल्या उपरांत आमदार साळकार हांणी सांगले की वास्को मतदारसंघातल्या चडशा सुवातांनी सिवेज पायपलायन घालपाचें काम पुराय जालां. ज्या सुवातांनी हे काम जाल्ले ना थंय पुराय करपाच्या कामाक सुरवात जाल्ली आसा. शारातल्या स्वतंत्रता पथ ह्या मार्गाच्या सौंदर्यीकरणाच्या कामां फुडल्या 15 दिसां भितर पुराय जातले अशी माहिती आमदार दाजी साळकार हांणी दिली. बरे विचार लोकांच्या मनात रुजोवपाक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हांच्या विचारांची याद दवरप गरजेचे. तांचे विचार मुखार व्हरपाक प्रत्येकान फुडें येवचे. सरकार परवरीत डॉ आंबेडकर भवन उभारपाक यत्न करता आनी ते काम झुजा पांवड्यार आसा. आपूण आमदार आसतनाच ताची बुन्याद पडटली असो विश्वास आमदार जीत आरोलकर हांणी उक्तायलो. पाटो हांगा कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सभागरात बाबासाहेब आंबेडकर हांच्या महापरिनिर्वाणाच्या दिसा निमतान आनी संविधानाच्या 75व्या वर्सा पुराय जाल्ल्याच्या निमतान अखिल गोंय दलित महासंघा वतीन आयोजित कार्यावळीत ते उलयताले. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 19 डिसेंबराक गोंय मुक्ती दिसाच्या निमतान गोंय मुक्ती लढ्यातल्या शहीदांच्या कुटुंबियांचो मुखेलमंत्री करतले भोवमान. कला अकादमीची उच्च माध्यमीक महाविद्यालय पावंड्यावेली एकांकी सर्त फाल्यां सावन. साखळे जातले दुसरे मराठी साहित्य संमेलन 19 जानेवारीक. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.